93.5 Red FM वर 9:34 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण बोलतो आहोत अचीवमेंट्स बद्दल. आयुष्यात एखादी गोष्ट आपण अचीव करतो त्या गोष्टीच्या बदल्यात आपल्याला मस्तसा मोबदला सुद्धा मिळत असतो, पण काही गोष्टी आड येतात. कधी कधी आपला स्वभाव आड येतो, कधी कधी आपली तत्व आड येतात, कधी कधी कुठची तरी नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटना आड येते आणि आपल्याला त्या फेवरेबल कंडिशनला सोडावं लागतं. असंच काहीतरी झालंय. तब्बल 500 कोटी रुपयांचा वार्षिक पगार असलेले सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष COO श्री निकेश अरोरा त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. आजच्याला जी बैठक होणार आहे त्यात ते पद सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. CEO बनण्यासाठी ते आणखीन जास्त वाट पाहू शकत नाही आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. 500 कोटी रुपये वार्षिक, रा बाप, 12/500 कोटी. उत्तर शोधण्यासाठी मला थोडीशी वाट पाहावी लागेल. मी शोधतो, उत्तर शोधतो, तुम्हाला नक्की आकडा सांगतो. पण असा काही त्याग आयुष्यात तुम्ही केलाय? म्हणजे मनानी म्हणा, स्वतःच्या इच्छेने म्हणा किंवा इच्छेविरोधात म्हणा, असेल काही खूप मोठ्या स्वरूपाचा त्याग ह्या अशा गोष्टीला आपण कम्पेअर करू शकू असा? तर जरा शेअर करा 6601935 वर. सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते राहो.